नमस्कार मित्रांनो, मोबाईल आणि करिता मी योगेश आणि आमच्या आजचा विषय आहे आम्ही भारताचे लोक. संविधान निर्मितीत मोलाचा वाट उजळणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत भाषण करताना सांगितले होते की तिचे खरे संदर्भ जेव्हा ती प्रत्यक्षात आणतात येत तेव्हाच असे असते, अन्यथा ते आणखी काही नाही. पुस्तकात लिहिलेली काही सुंदर वाक्य. आज आमच्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष नरेश निमजे सर जुळलेले आहेत. सर, तुमच्या मोबाईल आणि हार्दिक स्वागत आहे. सर,
खूप धन्यवाद. सर,
सर, संविधानाची प्रस्तावना आणि भारतातील कोणाही कोणते अधिकार आणि कर्तव्य प्रदान केलेले आहेत. सर,
हा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यामध्ये बरेच लोक होते यांनी मिळून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली की तुम्ही भारताचे संविधान बनवा. आणि त्यांनी ती संविधान बनवलं जवळपास 18 महिने आणि काही दिवसामध्ये. तर त्यामध्ये सर्व जाती धर्म आणि सर्वांना धरून हे संविधान बनवण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी पहिल्याच लाईनीमध्ये लिहिलं की आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक म्हणजे हे सर्व ह्या देशामध्ये जेवढे लोक आहे ते सर्व लोक. आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास म्हणजे हे सर्व अधिकार. धर्मनिरपेक्ष हा देश राहील त्यामध्ये कुठल्याही धर्माला सर्व धर्मांना घेऊन जावं लागेल तुम्हाला. आणि पहा, तुम्ही जेव्हा घटना इथे तयार झाली होती तेव्हा सर्व धर्माच्या लोकांना म्हणजे त्यांची जी प्रतिनिधी होती तर त्या गणवेशामध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रतिनिधी होता, मुस्लिम धर्माचा प्रतिनिधी होता, हिंदू धर्माचा प्रतिनिधी होता, बौद्ध धर्माचा प्रतिनिधी होता. म्हणजे त्या गणवेशामध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. म्हणजे याचा अर्थ हा की कुठल्याही एका धर्माला वर्चस्व देण्यात येणार नाही तर सर्व धर्माचा तिथे समान वाटा राहणार आहे. तर असं त्याचं ते होतं. आणि त्याला धरूनच ही घटना तयार करण्यात आली असं आम्ही म्हणेल. आणि त्यामध्ये जे 140 करोड लोक आहे आता सध्या, तेव्हा तेवढे नव्हते. आणि त्या सर्वांमध्ये सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय हे फार प्रामुख्याने होतं. म्हणजे सामाजिक तिथे सर्वांना समानता देण्यात येईल, आर्थिक स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही राहणार. म्हणजे आज जे अंतर आहे जी खूप मोठी दरी तयार झालेली आहे, एक मोठी दुरी त्यामध्ये तयार झालेली आहे ती नसणार आहे. तर आर्थिक स्थिती जवळपास कमी जास्त राहू शकते 19 पण सर्व समतोल राहील असा त्याचा अर्थ होता. पण आजची जी परिस्थिती आहे तर एकाजवळ फार प्रचंड पैसा आहे आणि दुसऱ्याजवळ त्याला जेवायला अन्न नाही असा अशी हे लांबलचक दुरी आणि हा भेदभाव तयार झालेला आहे. तर हे ठीक नाही आपल्या म्हणजे लोकशाहीसाठी आणि संविधानाचे पूर्णपणे हनन होऊन राहिलेलं आहे असं मी म्हणेल. सर,
जी सर. सर, मला दुसरा प्रश्न असा आहे की संविधानाने देशातील सर्व धर्मांना समान अधिकार दिलेले आहेत. जमिनी स्तरावर पातळीने किती योग्य आहेत असं वाटते सर आपल्याला?
नाही बघा, आता काँग्रेसच्या राजवटीमध्ये तर ठीकच होतं, ते सर्व धर्मांना घेऊन जात होते. तर पण आता 2014 नंतर यांनी जो हिंदू राष्ट्राचा नारा दिलेला आहे तर त्यामध्ये सर्व धर्माला ते भयभीत अवस्थेमध्ये आहे. मुसलमान असो, ख्रिश्चन असो, दलित असो, आदिवासी असो. तर बघा ना, आता इथे MP मध्ये एक घटना घडली, आदिवासीवर तिथे लघवी करण्यात आली. तर ही फार दुःखद घटना आहे. आणि आपल्या देशामध्ये 2014 नंतर धर्माधर्मामध्ये झगडे लावण्याचं काम करण्यात आलेलं आहे, समुदायामध्ये भांडण लावण्याचे काम केलेले आहे. आता बघा मणिपूरची घटना बघा, तिथे दोन समुदायामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जो वाद सुरू आहे तो मिटायला हे मिटवायला तिथे तयार नाही आहे. म्हणजे यांना असं वाटते की हा वाद राहायला पाहिजे आणि एक दहशत निर्माण करण्याचं काम करून झालेलं आहे. आणि हिंदूंना तिथे एक वेगळं तिथे त्यांना म्हणजे समोर नेण्यासाठी हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी 2025 मध्ये आरएसएसला 100 वर्ष होऊन राहिलेलं आहे, तर तो एजेंडाच्या मार्फत हे चालून राहिलेलं आहे आणि हे फार घातक आहे सर.
जी सर. सर, देशाला स्वतंत्र मिळाली तेव्हा आज ही देशातील 80 कोटी जनतेला जो राशन दिलेले जाते हे काय बरोबर वाटते, काय योग्य वाटते सर?
नाही, राशन नाही, राशन नाही पाहिजे, आम्हाला रोजगार पाहिजे. आणि रोजगार देण्यात हे सक्षम नसल्यामुळे यांना ते हे मजबुरी आहे. आज हे बघा, कोणालाही भीक मागण्याची म्हणजे त्याला खुशी नाहीये या गोष्टीमध्ये की आम्हाला फुकटामध्ये काही मिळालं पाहिजे. तर तुम्ही बघा, धान्य मिळत होतं कंट्रोलमध्ये पण ते विकत दिलं जात होतं, म्हणजे कमी कमी किमतीमध्ये होतं की गव्हाचा रेट 5 रुपये 7 रुपये, तांदळाचा रेट असा, म्हणजे वेगवेगळ्या बीपीएल कार्ड आणि ते केशरी रंगाचं कार्ड असे वेगवेगळे कार्ड होते, विकलांगसाठी वेगळं होतं. तर त्यामध्ये काय एक आम्ही पैसे देऊन ते धान्य घेत होतो, म्हणजे आम्हाला वाटत होतं जे काय कमी पैशात का असेल ना, पण आम्ही पैसे देत होतो. पण यांनी आता ते फ्री मध्ये देणं सुरू केलं, तर याच्या मागे काहीतरी यांचा षडयंत्र असला पाहिजे की आम्ही तुम्हाला देऊन राहिलो आणि फ्री मध्ये देऊन राहिलो. तर हे ठीक नाहीये, म्हणजे फ्री मध्ये देणे ठीक नाही, त्याला कुठेतरी त्याचा स्वाभिमान तिथे त्याला ठेस पोहोचण्याचं काम होऊन राहिलेलं आहे. आणि बघा, त्यांनी आता पूर्वी एका व्यक्तीला जवळपास 4-5 किलो मिळत होता, आता ते 1 किलो आणलं. आता एका घरामध्ये जर 5 मेंबर आहे तर 5 किलो मध्ये ते महिनाभर त्यांना पुरणार आहे का? 2-3 दिवसामध्ये ते गहू संपून जाईल. तर असं हे जनतेसोबत यांनी खेळ चालवलेला आहे. एकीकडे तुम्ही महागाई वाढून राहिले, 1100 वर सिलेंडर झालेला आहे आणि तुम्ही एका माणसाला 1 किलो गहू देऊन राहिले, हा भ्रम तयार करण्याचं काम केलेलं आहे
सर. एकीकडे आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि का सर संविधानाबद्दल जो दिलेली सुविधा आहे आणि त्यांचे जे लाभ आहे ते का जनतेला मिळून राहिले आहे वर्तमान परिवेशामध्ये सर?
नाही, कुठे मिळून राहिलेलं आहे, काहीच नाही मिळत आहे. कारण की आता बघा, रोज या माणसाजवळ रोजगार नाही, त्याला तो कसं जगणार आहे सर? तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये आले आणि तुम्ही म्हटलं की प्रत्येकाला प्रत्येक वर्षी 2 करोड आम्ही रोजगार देऊ, आतापर्यंत आता 10 वर्ष होत आहेत, 20 करोड रोजगार तयार व्हायला पाहिजे होते. पण कोरोना काळामध्ये सुद्धा रोजगार कमी झाले आणि कोरोना काळामध्ये बाकी देशामध्ये त्यांनी आपल्या नागरिकांना बराच पैसा तिथे दिला. अमेरिकेला भयंकर पैसे त्यांनी तिथल्या नागरिकांच्या अकाउंटमध्ये टाकले, जे ज्यांना रोजगार होता त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले. आणि इथे काय, तुम्ही 500-500 रुपये महिना 3 वेळा महिलांना दिला आणि दुसरं काहीच नाही. आणि तुम्ही त्यामध्ये जर वॅक्सिन, हे बघा वॅक्सिन आतापर्यंत ज्यापर्यंत लागत आल्या तर त्या सरकारकडूनच राहत होत्या, पण तुम्ही आता वाटल्या आणि तुम्ही त्याचा प्रोपगंडा केला की आम्ही फ्री मध्ये देऊन राहिलो. अरे, लोक इथे मरून राहिलेले आहे, लाशाच्या लाशा तुम्ही इथे गंगेमध्ये शिरवलेले आहे, तुम्ही शमशान घाटाला तिथे झाकून तुम्ही तिथे प्रेत जाळलेले आहे की लोकांना माहीत नाही पडलं पाहिजे म्हणून, आणि तुम्ही वॅक्सिन वाटण्याचा प्रोपगंडा करून राहिला. म्हणजे हे काय आहे, हा प्रकार तर आतापर्यंत कधीच झाला नाही. पोलिओच्या लसेस आल्या आणि इतर अनेक लसेस आल्या, तर त्याचा तर सरकारने कधीच प्रोपगंडा केला नाही. कारण की आम्ही भारताचे लोक, म्हणजे आमच्यासाठी हे सत्ता बसवण्यात आलेली आहे, आम्ही तुम्हाला निवडून देतो, तुम्हाला तिथे पाठवतो, आम्ही स्वतःसाठी पाठवतो आणि त्यामध्ये नागरिकांना तिथे मालक बनवलेला आहे, तुम्ही आमचे सेवक आहात. तर हे तर फारच म्हणजे घोर अन्याय होऊन राहिले आहे देशाच्या नागरिकावर.
जी सर.
यांना वाटते की आम्ही मालक आहोत, आम्ही इथे आता ह्या देशाचे राजे झालेलो आहोत, बघा, हे ह्या देशाला स्वातंत्र्य झाल्या मिळाल्यानंतर ज्या राजवटी होत्या त्या मिटवण्यात आलं. आता राजा नावाचा प्रश्नच नाही. पण हे तसं आता तसे परिधान घालून आणि तसं एक वातावरण यांनी तयार केलं. आता बघा, मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान म्हटले त्यानंतर त्यांची वेशभूषाच बदलून गेली आहे. रोजचे 3-4 ते ड्रेस परिधान करते आणि वेगवेगळं त्यांचं ते चष्मा बघा किती महागडा आहे, घडी महागडी आहे, हे सगळं म्हणजे एक राजकीय थाटामध्ये राहत आहे. 8.5 करोडचा एक जहाज घेतलाय, असे 2 त्यांनी हवाई जहाज घेतलेले आहे स्वतःसाठी. म्हणजे हे काय चित्र आहे? आणि तुम्ही म्हणता की मी गरीब होतो, मी चहा विकत होतो, हे देशाची दिशाभूल करण्याचं काम सरकार करत.
जी सर, सर धार्मिक फूट पाळणे आणि संविधानची शपथ घेणे हे तुम्हाला किती योग्य वाटते सर?
संविधानाची शपथ घेऊनच हे संविधानाला खतम करण्याचं काम करत आहे. फक्त आणि फक्त हे हिंदू एजेंडा चालवण्याचं यांचं षडयंत्र आहे. आणि बघा, हे काय म्हणतात की मुसलमानाला इथे राहण्याचा अधिकार नाही आहे, तर हे घातक आहे ना. म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर जे पाकिस्तानी ह्या देशाची फाळणी झाली तेव्हा काही मुस्लिम तिकडे चालले गेले, पण काही मुस्लिम इथेच राहिले. तर ते आपले हिंदूच आहे, हिंदू आहे म्हणजे त्यांचा धर्म जरी मुस्लिम असला तरी ते आपण बंधुत्वानेच राहून राहलो ना. 14 पूर्वी तर एवढे दंगे वगैरे होत नव्हते आणि हा वादच नव्हता, पण आता तो टोकावर जाऊन राहिलेला आहे. तुम्ही त्यांच्या पंतप्रधानाचे बयान देतात की आपल्या भाषणामध्ये म्हणतात की त्यांना तुम्ही त्यांच्या पोशाखावरून ओळखू शकता, म्हणजे हे काय आहे? तर हा धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न आहे. आणि माझं असं मत आहे की आम्ही सगळे भारताचे लोक आहे, जे पहिलीच लाईन आहे, त्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध हे सगळे आले आणि सगळ्या ज्या 4-5 हजार जाती आहेत त्या सर्व आल्या आहेत त्यामध्ये. तर त्यांना पूर्ण अधिकार आहे, त्या देशाचे मालक आहे. हा, तर ते आणि आता तुम्ही आदिवासी जे होते त्यांना आता तुम्ही वनवासी म्हणून राहिले, म्हणजे काय? तुम्ही त्यांचे जंगल जमीन हे हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्याच आधारावर हे मणिपूरचा सर हा वाद सुरू आहे आणि त्याला न थांबवण्याचं का एकमेव कारण तेच आहे.
जी सर, तर हे होते नरेश नेमजे सर, ज्यांनी मोबाईल वाणीवर आम्ही भारताचे लोक ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया आहे मोबाईल वाणी सोबत सोपवली. सर मोबाईल वाणीवर समज दिला त्याच्याबद्दल फार आभार सर.
खूप खूप धन्यवाद सर.
जी मोबाईल वाणीकरता मी योगेश, धन्यवाद.